चीनीमंडी.com पॉडकास्ट।
युगांडा साखर उद्योगाला पुनरुज्जीवित करण्याचे आश्वासन। युगांडामधील विरोधी पक्ष पीपल्स नॅशनल पार्टीचे अध्यक्ष डॉ पीटर फिलिप्स यांनी साखर उद्योगाला पुनरुज्जीवित करण्याचे आश्वासन दिले। त्यांनी सांगितले की सध्या प्रशासनाच्या नीतीने सेंट एलिझाबेथमध्ये एपल्टन इस्टेट आणि सेंट थॉमसमध्ये गोल्डन ग्रोव्ह साखर कारखाना बंद करण्याबरोबरच साखर उद्योगाला नष्ट केले आहे। आम्हाला विश्वास आहे की ते पुनरुज्जीवित केले जाऊ शकते। फिलिप्सनी क्वलंटर दक्षिण पूर्व मतदारसंघातील स्थानिक समर्थकांना जाहीर केले। पीएनपी अध्यक्षांनी आपल्या साखर पुनरुद्धार योजनेवर कोणतेही विवरण दिले नाही।